आता देवाणघेवाण विचारांची असते तेवढ्यापुरतीच मर्यादित असते, तोपर्यंत सगळं ठीक असतं. या देवाणघेवाणी पाठीमागे जेव्हा काही आंतरिक हेतू किंवा हिडन अजेंडा किंवा अपेक्षा असते तेव्हा मात्र त्याला नैतिकतेचं मोजमाप लावायला पाहिजे. मला खात्री आहे आपण माझ्याशी यावर अगदी सहमत असाल. फिरते रुपया भवती दुनिया, दामकरी काम, दागिन्यांना जेवण अशा अनेक उक्ती आपण अगदी सहज बोलता बोलता वापरतो, व्यवहारात वापरतो आणि जीवनाचा एक भागच आहे असंही म्हणतो. त्याला काही इलाज नाही असंही म्हणतो. आता हे असं आपण त्यावर काही विशेष वेगळं किंवा वेगळं काही करायला पाहिजे किंवा हे काही थांबवायला पाहिजे, याच्यावर काही उपाययोजना करायला पाहिजे किंवा त्यामध्ये सहभाग घ्यायला पाहिजे यासाठी आपण काही धजावतोच असं नाही. चला आजच्या कार्यक्रमामध्ये या विषयाला धरूनच सुंदर जुनी आणि नवीन गाणी आपण ऐकणार आहात. तेव्हा रसिक हो, कार्यक्रमाचं कल्पनासूत्र आहे मृदंगो मुखले पेन.
राशन पाणी भरायला नको, बसच्या लाईनीत मरायला नको, बिडी काडी उधारी नको, चिंधी चोरी नको.